जावेद मोहसिन, विशाल मिश्रा आणि श्रेया घोषालचा आवाज रेडिओ सिटी 95 FM वर तुमच्या सोबत आहे. रगरग में कोल्हापूर सिटी. आणि सध्या माझ्यासोबत आहेत बिझनेस टायटन अवॉर्ड ज्यांना मिळाला आहे एक्सलन्स इन हायर एड्युकेशन कॅटेगरीमध्ये, त्या डॉक्टर मंजिरी मोरे, ज्या चेअरमन आहेत शिक्षण प्रसारक मंडळाच्या. आणि तर मॅडम, मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला आता हा अवॉर्ड मिळतोय, तर आता नक्कीच सगळ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढल्या आहेत, कोल्हापूरकरांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढल्या आहेत, तर नेमकं तुमच्या संस्थेचं विजन काय आहे?
विजन इज डेव्हलपमेंट, नथिंग एल्स. आणखीन डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीनं आम्हाला UGCचा सपोर्ट खूप असतो. आम्ही एक BVOC म्हणून बॅचलर इन व्होकेशनल डिग्री कोर्सेस आम्ही कोल्हापूरमध्ये सुरू केलेले आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नवीन नवीन कोर्सेस कसे देता येतील आणि मुलांनी सुद्धा थोडंसं स्ट्रीम बदलून जे कन्व्हेन्शनल आहे ते न करता व्होकेशनलला थोडं ट्रेनिंगला जरासं स्कोप आहे हे समजून आणि जाणून घेऊन ह्या कोर्सेससाठी एनरोलमेंट केली पाहिजे असं मी एक आवाहन पण करते विद्यार्थ्यांसाठी. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BSc, कम्प्युटर सायन्स, प्लेन BSc, BCA सोडून सुद्धा आमच्याकडे बॅचलर इन व्होकेशनल, आता न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स हा जो कोर्स आहे हा कोल्हापूरमध्ये कुठेही डिग्री कॉलेज नाही आहे, तर तो मी कॉलेजमध्ये सुरू केलेला आहे. टुरिझम अँड सर्व्हिस इंडस्ट्री हा ह्याच्यामध्ये पण खूप सारा स्कोप आहे, तो देखील मी एक डिग्री कोर्स इथे आमच्या कॉलेजमध्ये BVOC माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं UGCकडनं अप्रूव्ह करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर DMLTचे ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस आहेत, केटरिंगचे कोर्सेस आहेत, परत नर्सिंगचा पण डिग्री कोर्स आमच्या कॉलेजमध्ये मी अवेलेबल करून घेतलेला आहे. तर भरपूर मी कोर्सेस चालू करते आणि केलेले पण आहेत. तर विद्यार्थ्यांनी थोडंसं स्ट्रीम चेंज करून थोडी रिस्क घ्यायला पाहिजे, कारण आता त्याच्याशिवाय पर्याय नाही.
बरोबर, सगळेच जे करतायत ते करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं तर नक्कीच करिअरमध्ये आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. तर मंजिरी मॅडमकडून आपण आणखी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ऐकत रहा रेडिओ सिटी 95 FM, रग रग में कोल्हापूर सिटी.